शुक्लं वरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याय सर्वविघ्नोपशान्तये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी धीरध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं जनार्दनम् शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युहुते चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे नारायणं Yes.